बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, मूलभूत हक्क असे म्हणतात जे संविधानाने नागरिकांना दिलेले अधिकार व्यक्तीच्या जीवनासाठी मूलभूत असल्यामुळे आणि ज्यामध्ये राज्य हस्तक्षेप करू शकत नाही, हे असे अधिकार आहेत जे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या पूर्ण विकासासाठी आवश्यक आहेत आणि त्याशिवाय माणूस पूर्ण विकास करू शकत नाही. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.